बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे, पालकांचे समुपदेशन करणे व कायद्याविषयी जागृत करणे, आर्थिक सहाय्यता करणे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, हे उपाय करून आपण बालकांना बालमजुरीतून दूर ठेवू शकतो. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.